विविध भारती पुणे, प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत साऊंड सिस्टीमसाठी 4 बेस आणि 4 टॉपची मर्यादा निश्चित करण्याबाबत जवळपास एकमत झालं आहे. यापेक्षा अधिक ध्वनी पातळी असलेल्या ध्वनिक्षेपक उपकरणांचा वापर केल्यास संबंधित गणेश मंडळांविरुद्ध गुन्हा दाखल करून नियमबाह्य साऊंड सिस्टीम जप्त केली जाईल असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. प्रेशर मीड आणि प्लाझ्मा उपकरणांच्या वापरावर देखील पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. गणेश मंडळांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. मिरवणूक सुरू झाल्यानंतर अतिरिक्त बेस किंवा टॉप जोडल्यास देखील कारवाई केली जाणार आहे. ध्वनी प्रदूषण प्रतिबंधासाठीच्या नियमांची कडक अंमलबजावणी केली जाणार असल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. पुण्यात ई बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी उबर आणि रॅपिडोसह ऍप आधारित वाहतूक कंपन्यांनी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजेच आरटीओकडे परवानगीसाठी अर्ज केले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या एग्रीगेटर धोरणानुसार या कंपन्यांना सेवा सुरू करण्यासाठीचा परवाना घेणं बंधनकारक आहे. आरटीओकडून या अर्जांची सविस्तर छाननी केली जाणार असून वाहनांची कागदपत्रं, विमा यांसह प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजनांची तपासणी केली जाणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी शहरातील खड्डे बुजवण्यास गती देण्यात आल्याचं सांगितलं असून गणेशोत्सवापूर्वी शहर खड्डेमुक्त करण्याची ग्वाही दिली आहे. शहरातील 2300 जास्त खड्डे बुजवण्यात आले असून उर्वरित 518 खड्डे लवकरच बुजवले जातील. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन हौद, स्वच्छता आणि विजेच्या तारांची सुरक्षा तपासण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. तसंच शहरातील नवीन अनधिकृत बांधकामांचं पाणी आणि वीज जोडणी तातडीनं खंडित करण्याचे आदेश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा प्रक्रियेत अधिक पारदर्शकता, गोपनीयता आणि उत्तरदायित्व आणण्याची मागणी स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आणि शिक्षकांनी केली आहे. या संदर्भात काल घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्रशासनाकडे 18 कलमी मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं असल्याची माहिती देण्यात आली. प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी, परीक्षा प्रक्रियेतील गैरप्रकार, प्रश्नपत्रिकेतील त्रुटी आणि परीक्षा केंद्रांवरील अडचणींबाबत स्वतंत्र ऑनलाईन तक्रार निवारण यंत्रणा उभारण्याची तसंच परीक्षा धारणा समिती स्थापन करून कायमस्वरूपी मार्गदर्शक आराखडा तयार करण्याची मागणीही करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील उद्योजकांच्या विविध शासकीय प्रशासकीय समस्या, तक्रारी तसंच प्रलंबित प्रकरणांचे तातडीनं आणि कालबद्ध पद्धतीनं निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उद्योग तक्रार निवारण कक्ष आणि मैत्री सेल कार्यान्वित करण्यात आला आहे. उद्योजकांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर प्रभावी यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध शासकीय विभागांकडे प्रलंबित असलेल्या उद्योजकांच्या तक्रारी आणि समस्यांचा विभागनिहाय आढावा घेण्यात आला. सध्या एकंदर 134 तक्रारी प्रलंबित आहेत. पुणे जिल्ह्यात प्राणी क्लेश रोखण्यासाठी जिल्हास्तरावर प्रभावी नियोजन करण्याची सूचना पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी संबंधित विभागांना केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची बैठक झाली. त्या बैठकीत डूडी यांनी ही सूचना केली. भटक्या श्वानांच्या व्यवस्थापनासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आश्रय, खाद्य, निर्विजीकरण आणि वैद्यकीय उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश देखील जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. यंदाच्या पावसाळ्यात पुणे जिल्ह्याच्या काही भागात समाधानकारक पाऊस झाला असला तरी ऑगस्ट महिन्यात जिल्ह्याच्या पावसाच्या सरासरीत मोठी तूट नोंदवण्यात आली आहे. ऑगस्टमध्ये जिल्ह्यात सरासरीच्या केवळ 65.8% पाऊस झाला आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागात अपेक्षित पाऊस न झाल्यानं शेतीवर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. पुढील आठवड्यात समाधानकारक पाऊस न झाल्यास त्याचा परिणाम खरीप पिकाच्या उत्पादनावर होण्याची शक्यता जिल्हा कृषी अधीक्षक संजय काचोळे यांनी दिली आहे. पुण्याच्या अपर्णा उपाध्याय या 43 वर्षीय महिलेने मलेशियातील क्वालालंपूरच्या मर्डेका 118 टॉवरमधील IHH स्काय रेस यशस्वीपणे पूर्ण केली. या टॉवरमधील 2845 पायऱ्या त्यांनी 48 मिनिटे 36.327 सेकंदात चढल्या. जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या उंच इमारतीत झालेल्या या शर्यतीत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या त्या एकमेव भारतीय महिला ठरल्या आहेत. फ्रेझर टॉवर, तैपेई 101, पिंग आन इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर आणि मलेशियातील KF टॉवर यांसारख्या गगनचुंबी इमारतींच्या शर्यती देखील त्यांनी पूर्ण केल्या आहेत. हवामान. पुणे शहर आणि परिसरात आज कमाल 29 तर किमान 20.9 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. काही भागात आकाश अंशतः ढगाळ होतं, तसंच पावसाच्या हलक्या सरीही पडल्या. उद्याही हवामान साधारण असंच असेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतसह. नमस्कार.